श्रीराम, कृपया सगळ्यांनी शक्यतो जवळ बसून घ्यावं. तसंच आपले मोबाईल संच हे सायलेंट मोडवर किंवा स्विच ऑफ असे ठेवावे. आपल्या गुरुस्तवनाच्या कार्यक्रमाची सुरुवातीला 15व्या अध्यायाच्या गुरुनमनाच्या ओव्यांनी होईल. सद्भक्त अमरजा गोखले आणि सायली खेडकर या त्या सादर करतील.
श्रीरा आतारुदय हे आपुले चौपाळूनिया भरे वरी भैसौ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुळमुळी भरून या पुष्पांजळी अर्घ्यो देवो अनन्योदके धुवत वासनाचे तन्निष्ठ ते लागले से अगोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनी नूरे लेवऊ सुकुमारे पदेतिये घडावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टद ठेऊवरी तेथे अहं हा धूप जाळू नाहं तेजे हो वाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाहुवा देऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ओ
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी। खरोखरीच कसे होते माझे सद्गुरु स्वामी माधवनाथ, एखाद्या राजाला देखील लाजवेल असं ज्यांचं व्यक्तिमत्व होत, चालणं बोलणं होत, ते नुसतं म्हणायचे की आनंद आहे आनंद आहे, की खरोखरीच तो आनंद ह्या वातावरणात भरून राहिलेला आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला देखील आहे। जणू आनंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट ते होते। मला आठवतंय तसं 1983-84 चा सुमार असेल, मी त्यांच्या दासबोधाच्या प्रवचनाला गेलो होतो। सत्यसैनिलियम मध्ये त्यावेळेस त्यांची प्रवचनं व्हायची आणि मी गच्चीत उभा होतो, ते येत होते म्हणून। नंतर ते सप्रे काकांच्या गाडीतनं खाली उतरले, दोन्ही हात जोडून सगळ्यांना नमस्कार करत करत वरती आले, प्रवचन झालं आणि नंतर मी नमस्कारासाठी म्हणून त्यांच्या जवळ गेलो। तर त्यांना बघूनच जी भूल पडली, पांढरं शुभ्र धोतर तसंच पांढरं उपरणं आणि त्यांची सुवर्ण कांती की जी डोळ्यासमोरनं हालेच ना, मला म्हणले येत जा रोज, ते शब्द अजून देखील कानावर आहेत। तेच आणि तसंच दर्शन मला 93-94 सुमारास स्वामी मकरंदनाथांचं देखील घडलं। मायापारणमध्ये स्वामी मकरंदनाथांचं दासबोधावर प्रवचन होतं, मी जिन्यात उभा होतो, तिथला जो चौक आहे मायापारमेंटचा वरचा स्वामींच्या खोलीच्या इथला, तिथे उभा होतो आणि स्वामीजी दासबोध हातात घेऊन भराभर पुढे आले, तेव्हा देखील त्यांनी पांढरं शुभ्र धोतर आणि पांढरी बंडी अशी परिधान केलेली मला अजून देखील आठवते। आणि ते स्वामीजींना नमस्कार करून त्यांच्या पुढ्यात बसून त्यांनी केलेलं प्रवचन, भारावून गेलो मी अक्षरशः। खरोखरीत कसं असतं सद्गुरूंचं प्रेम हे देखील आपल्या इथल्या सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे। आपल्यासारख्या साधक विश्वाला स्वामीजी या 3 अक्षरामध्येच सगळं विश्व व्यापून राहिलेलं आहे हे इथं आल्यावर जाणवतं। 17 जानेवारी 1993 साली स्वामीजींचा अनुग्रह झाला आणि आजपर्यंत ते केंद्रात नित्य घेऊन देखील येत आहेत। मला आठवतं खेड शिवापूरला मी कंपनीत होतो आणि साधारण 5-5:30 ती कंपनी सुटायची, तर 5:15 अक्षरशः वेध लागायचे केंद्राचे स्वामीजींचे की कधी एकदा त्यांच्या समोर येऊन बसतोय, आणि ती ओढ लागायची की कधी स्वामीजी आपल्याकडे बघतील, त्या बारीक किलकिल्या डोळ्यांनी एकदा तरी ते माझ्याकडे बघत असत, तीच ओढ। आज देखील इथे गणेशपुरम मध्ये आल्यावर स्वामीजींच्या स्वामी मकरनाथांच्या दर्शनानी होते आणि त्यांच्या एका कटाक्षाने ती क्षमते देखील। जसं स्वामीजी आपल्यावर प्रेम करतात तसं आपण देखील त्यांच्यावर प्रेम करण्याचा खूप प्रयत्न करतो आपल्या परीने। मध्ये एका सत्संगामध्ये रविवारच्या आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की एका साधकांनी निवेदन केलं होतं स्वामीजींना आणि स्वामीजींनीच ते वाचून दाखवलं होतं की स्वामीजी तुम्हाला जर घशाचा त्रास आहे तर तुम्ही आंबट तुरट तेलकट असं खाऊ नका की जेणेकरून तुमचा घसा दुखेल, किंवा फॅन खाली निजू नका, सतरंजीवर किंवा चटईवर झोपू नका की जेणेकरून तुमची प्रकृती नादुरुस्त होईल। तर हे सगळं प्रकृतीच्या अंगाने असं त्यांनी वर्णन केलं होतं आणि नंतर त्यांनी म्हणलं होतं असं की स्वामीजी हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की आम्हाला देखील तुमच्या वाचून आहे कोण इथे। हे स्वामीजींनी वाचलं मात्र आणि त्यांचे भाव भरून आलेले आपण सगळ्यांनी अनुभवले पाहिले। असंच एक छोटीशी गोष्ट किंवा उदाहरण माझ्या बाबतीतलं असं सांगावंसं वाटतं, म्हणजे कसे साधकांचे भाव ते जपत असतात हे ह्या उदाहरणानं सांगावंसं वाटतं। मध्ये एक दिवसाच्या ट्रीप करता म्हणून महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथनं येताना वाईला आम्ही आलो होतो, वैशालीची मावशी तिथे राहते आणि त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, तर ती म्हणली उभ्या उभ्या आपण जाऊन येऊ, म्हणून आम्ही तिथे गेलो। आणि जाताना वाई म्हणल्यावरच मला स्वामीजींची प्रकर्षाने आठवण यायला लागली, कारण त्यांचं इथे घर आहे हे माहिती होतं। त्यांच्याकडे गेलो परत स्वामीजींचा तिथे विषय निघाला आणि त्यांना म्हणलं वझेवाडा इथेच आहे, ते म्हणलं हो दाखवते ना, त्यांच्या बेडरूम मधनं तो त्यांनी मला दाखवला देखील। तेव्हापासून जी मला स्वामीजींची आठवण यायला लागली वाईमध्ये, ती जिना खाली उतरलो, गाडी चालू केली, पुढे आलो, पुढच्या चौकापर्यंत आलो तरी ती काही जाईना, मग चौकात गाडी बंद केली आणि 4:30-5:15 सुमार असेल साधारण, स्वामीजींना फोन केला की स्वामीजी असं असं आम्ही इकडे आलो होतो आणि आता मी वाईमध्ये। तर त्यांचे शब्द ऐकून अक्षरशः भरून आलं, हा हा पराग काय म्हणतोस, त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांच्या नेहमीच्या शैलीत हा हा पराग काय म्हणतोस, म्हणणं नाही मी असं असं गेलो होतो आणि आता वाईमध्ये आहे, वाई मध्ये आहे तर तुमची खूप आठवण आली, तुमचा वाडा देखील मी बघितला म्हणून म्हणलं फोन करावासा वाटला तुम्हाला. हो हो म्हणे, तिथेच आहे म्हणे. मग त्यांनी सगळं वाड्याचं देखील वर्णन केलं, आम्ही केव्हा केव्हा तिथे जात असू, कोण कोण आमच्याबरोबर असे, कसे तिथे बदल केलेले त्या वाड्यामध्ये, कन्स्ट्रक्शन कसं रिनोव्हेट केलं वगैरे, ते सगळं कप्पा टप्पा झाल्या. जवळजवळ 12-15 मिनिटं आम्ही फोनवर बोलत होतो आणि मग शेवटी स्वामीजींनी सांगितलं की अरे पराग, गेली 2-3 वर्ष झाले, आता तो वाडा आम्ही विकला, आता मी तिथे जात देखील नाही. म्हणजे कसे भाव जपायचे असतात हे या प्रसंगावरनं मला सांगावं असं वाटलं, म्हणून हा विषय इथे सांगितला. खरोखरीच आपल्याला देखील इथे आलेल्यांपैकी कोणाला जर विचारलं की तुम्ही केंद्रात येऊन कसे काय स्थिरावलात, तर प्रत्येकाचं हेच उत्तर येईल की स्वामीजींच्या प्रेमामुळे किंवा स्वामीजी आवडतात ह्या गोष्टीमुळे आम्ही इथे येऊन स्थिरावलो. असेच अनेक युवा साधक इथे स्थिरावलेले आपल्याला दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे सद्भक्त मिहीर गरवारे, ज्याचं शिक्षण बी मेकॅनिकल आहे, मला म्हणताना सुद्धा दम लागते, आणि त्यांचा व्यवसाय आहे, तर तो आता आपलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल. त्याची अजून एक ओळख म्हणजे केंद्रात नित्य तो येतो, त्याच्या आधी एक 15-20 मिनिटं तो ध्यानाला बसतो, आणि तसं शिबिरामध्ये देखील त्यांनी प्रत्येक शिबिर अटेंड करायचं रेकॉर्ड केलेलं आहे, प्रत्येक महिन्याच्या शिबिराला तो जातोच असं आवर्जून सांगू असं वाटतं. मिहीर
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रत्येक शिबिराला मी आतापर्यंत गेलो नाहीये आणि प्रत्येक शिबिराला जायचा प्रयत्न नाही करत, पण एक साधारण वर्षाकाठी 4-5 शिबिर प्रयत्न असतो. जनदरिया हरि भक्ति की गुरु ने बताई बात, भूला उजड़ जाए था नरक पड़न के घात. नहीं था राम रहीम का मैं मरती ही न अजान. स्वामीजींकडे येण्यापूर्वी माझा असंच आयुष्य होत, साधारण वर्षभर 2-2.5 वर्षापूर्वी मी आजारी होतो आणि त्यावेळी श्री रजनीश यांच्या गुरुदेव बिन जीव की कल्पना ना मिटे या प्रवचनाने मी भारावून गेलो. आपल्याला सद्गुरूंची फारच आवश्यकता आहे असं वाटू लागलं. अभिजित दादाला विचारून मी स्वामीजींच्या एका सत्संगाला इथे आलो. थोडा उशीर झालेला यायला आणि आल्या आल्या समोर मिलिंद दादा दिसले. मिलिंदाला आधीपासूनच थोडे परिचयाचे होते. त्यांनी सांगितलं, बसायला सांगितलं. त्यांनी समोर स्वामीजींकडे दृष्टी केली आणि तिथे ती अक्षरशः खिळली. ईश्वराच्या स्वरूपासंबंधी स्वामीजी काही सांगत होते, पण ते नेमके काय बोलत होते ह्यापेक्षा ते जणू काही त्या ईश्वराच्या संबंधी असं बोलत होते की एखादं गुलाबाचं फूल समोर ठेवावं आणि त्याच गुलाबा संबंधी बोलावं आणि त्याच गुलाबा संबंधी बोलावं. सगळं इतकं काही सहज होत होत कि मी संपूर्ण मंत्रमुक्त होऊन गेलो. आम्ही नमस्कारासाठी उभा राहिलो. समोर अभिजित दादा होताच. त्यांनी स्वामीजींची ओळख करून दिली. आमचा नमस्कार झाला. त्यानंतर स्वामीजींनी काही अभिजित दादाशी बोलले ते, आणि ते बोलत असताना त्यांनी असा हात वरती नेला आणि तो असा नेला की तसा जणू काही नेलाच नाही. त्यांनी असं वाटायला लागलं की हे किती सगळं सहज करताय, सगळ्या ऍक्शन सर्व काही असून नसल्यासारखं चालत होतं. त्यांनी आम्हाला खडीसाखर दिली आणि म्हटले ते येत जा. या खडीसाखरची देखील एक गंमत आहे की समोर आमचा एक लहान मुलगा होता आणि त्याला पण स्वामीजींनी खडीसाखर दिलेली आणि मला पण वाटलं की आपल्याला स्वामीजींनी खडीसाखर द्यावी आणि मग त्यांनी मला खडीसाखर दिली. मग आम्ही खाली गेलो पुढे. तशाच मी त्याच चिंतनामध्ये होतो आणि गाडीत बसून गाडी काढली आम्ही पुढे थोडस गेलो आणि माझ्याबरोबर अक्षय सुद्धा होता माझा लहान भाऊ. त्याला मी म्हटलं की अरे ते फार मोठे आहेत, फारच मोठे आहेत. आणि म्हटलं की माय सर्च एंड्स हिअर, आता मी इथेच येणार आणि यापुढे मी इथे येतच राहिलो. राधर असं म्हटलं पाहिजे की स्वामीजीने जी काय ओढ अंतःकरणात निर्माण केलेली त्या ओढीनेच मी इथे आलो. एकदा शिबिराला गेलेलो मी आणि त्यावेळेला भोजनगृहाच्या बाहेर तिथे स्वामीजी दिसले मला. मी तिथे गेलो त्यांच्यापाशी आणि ते काही फोनवरती तेव्हा बोलत होते. ते म्हटले की तिथे मला यायला लागेल का असं ते म्हटले. तर हे वाक्य माझ्या कानावरती तर पडलं पण 5-10 सेकंदानंतर मला लक्षात आलं की स्वामीजी म्हणत होते की तिथे त्यांना जायला लागेल असं. आणि ते मला हा शब्द इतका अलिप्तपणे त्यांनी म्हटलेला की त्यावेळेला मला असं थोडस वाटलं की बहुतेक साक्षीत्व यालाच म्हणत असावेत. असंच त्याच्यावरनं एक मला गोष्ट आठवली. रामकृष्णांकडे एकाने त्यांचा फोटो आणलेला आणि तो फोटो आणल्यानंतर रामकृष्णांनी त्या फोटोला नमस्कार केला आणि त्याची पूजा केली. त्यांना शिष्याने विचारलं की तुमचाच फोटो आहे तो असं सांगितलं. ते म्हटले अरे हो की, पण मला याच्यामध्ये भगवंतच दिसला रे. असं शिबिराला गेले असताना स्वामीजी स्वतःची आरती म्हणताना तसेच तल्लीन होऊन गेलेले. काल सुद्धा सेवेसाठी आलेलो तेव्हा स्वामीजी असे नमस्कार करत जातात तिथे आणि ते तिथे असे समोर समोर स्वतःच्या फोटो जवळ जाऊन त्यांनी हात जोडले आणि तसाच भाव तो साक्षीत्व आणि प्रेमभाव हे स्वामीजींचे जणू काही अविभाज्य घटकच आहेत. किंबहुना माझ्यासाठी स्वामीजी म्हणजे लव्ह इन्कार्नेट असेच आहेत. आपण जो ध्यानामध्ये ध्यानाच्या आधी जो श्लोक म्हणतो ब्रह्मानंदम परमसुखदम, त्यापुढे असं जरी म्हटलं केवलम प्रेममूर्तीम तरीही चालेल. त्यांच्या सद्गुरूंबद्दल त्यांचे जे भाव आहेत ते पाहताना असं वाटतं की आपण स्वामीजींचं असं रूप पाहण्यासाठी, फक्त ते रूप पाहण्यासाठीच जन्म घ्यावा, तेच पाहत राहावं. एकदा तसंच सत्संगात स्वामीजी म्हटले की मी प्रत्यक्ष रामाला पाहिलं नाही, कृष्णाला देखील पाहिलं नाही, पण मला रामामध्ये, कृष्णामध्ये, पांडुरंगामध्ये, सर्व साधकांमध्ये देखील एक स्वामीजीच दिसतात. मी त्यांनाच पाहत असतो. अशा परमप्रेम स्वरूप माझ्या माऊलींकडे एकच प्रार्थना करावीशी वाटते. आऊंगा ना जाऊंगा, आऊंगा ना जाऊंगा, आऊंगा ना जाऊंगा, मरूंगा ना जीऊंगा, मरूंगा ना जीऊंगा,
गुरुजी के चरणों में, गुरुजी के चरणों में जुग जुग रहूंगा, आऊंगा ना जाऊंगा, आऊंगा ना जाऊंगा, आऊंगा ना जाऊंगा, आऊंगा ना जाऊंगा।
मेरे भाव आपल्याला कळून गेले। स्वामीजींना, स्वामी माधवनाथांना भगिनी वर्गाबद्दल अत्यंत कळवळा किंवा एक आस्था अशी असलेली आपण बघितली। जर एखादीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही केलं तर खूप कौतुक असं स्वामीजी त्या भगिनीचं करत असत हे आपण देखील अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे। तशीच आस्था, तशीच करुणा स्वामी मकरनाथांना देखील भगिनी वर्गाबद्दल असलेली आपण पाहतो। अजून एका वर्गाबद्दल देखील त्यांना अशीच आस्था, प्रेम, करुणा किंवा एक प्रकारचं आकर्षण असं देखील म्हणता येईल ते आहे, ते कुठल्या तर मलाही नंतर ते कळलं की एक बँकर्स हे जे असतात त्यांच्याबद्दल त्यांना खूप प्रेम असं आहे, आकर्षण आहे। का माहिती नाही, ते बँकेत होते म्हणून की काय, पण बँकेतच म्हणलं की एकदम ते सगळं त्यांचं जुळायचं। त्याचं आपलं जे केंद्र आहे आजचं चाललेलं ते देखील बँक ऑफ इंडियाच्या नावाने चालू आहे बरं का। सद्भक्त मानसीताई प्रभुणे, सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी हे बँक ऑफ इंडियामध्येच आहेत। आता या पुढचं भावसुमन सद्भक्त मानसीताई प्रभुणे सादर करतील, त्या बँकेत आहेत आणि त्यांचा ओळख करून द्यायची म्हणजे आपले जे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये पुस्तक विक्री विभागामध्ये त्या नित्य असतातच, म्हणजे असं कधी झालं नाही की त्या नव्हत्या। आणि त्यांचं स्वामीजींबद्दलचं लिखाण देखील भरपूर आहे, तर त्या आता आपले भाव स्वामींबद्दल प्रकट करते।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आनंद, शांती, समाधान, प्रसन्नता, मंगलमाता प्रदान करणारे हे गुरु पौर्णिमा उत्सवाचे व पूजनाचे दिवस आपल्या सर्वांच्या अंतकरणात दीपोत्सव साजरे करतात। पालखी सोहळ्याच्या दरम्यान आपण आधी सर्व संतांच्या मांदियाळीला पाचारण करतो, ज्ञानोबा माऊलींना मोठ्या प्रेमाने साथ घालतो आणि केव्हा विठू नामाच्या गजराला प्रारंभ करतो, आपल्यामध्ये सगुण रूपात असलेल्या सद्गुरूंसमवेत त्या सुंदर सावळ्या मनोहर रूपानी आपल्या हृदयात निरंतर वास करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करतो आणि लगेचच येणाऱ्या व्यास पौर्णिमेकडे चातकासारखे डोळे लावून बसतो। आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या स्तवनास, त्यांचे गुणगान करण्यास, ऐकण्यास उत्सुक होतो। कसे बरे आहेत आपले स्वामीजी, काय जादू केली त्यांनी आपल्या जीवनात, कसे ते आपल्या जीवनाचे सूत्रधार भरून राहिलेत। आपल्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून आपल्यावर तैल धारावत प्रेमाचा वर्षाव करत आहेत। विविध अंगांनी साधना करवून घेत ते आपल्या जीवनालाच व्यापून राहिलेत। स्वामीजी म्हणजे एक मूर्तिकार असून आपल्यासारख्या अनेक दगडातून सुंदर सुंदर मूर्ती घडवत आहेत आणि घडणाऱ्या मूर्तींकडे मोठ्या भावभरल्या, प्रेम भरल्या नजरेने डोळ्यात साठवत आहेत। मला आठवतीये स्वामी मकरंदनाथांची पहिली भेट, त्यांच्या राहत्या घरी शुक्रवार पेठेत 1993-94 साली त्यांची स्वांत सुखाय अशी प्रवचने ज्ञानेश्वरीवर होत असत। आमच्या शेजारी राहणाऱ्या श्री हरिभाऊ देशपांडे यांनी आम्हाला तिथे नेले। आम्हा उभयतांना स्वामी मकरंदनाथांच्या प्रवचनांचा काही वर्ष लाभ झाला। स्वामी मकरंदनाथांनी आमच्या अनुग्रहाची तारीख देखील ठरवून जणू बोटाला धरूनच ते आम्हाला त्यांच्या सद्गुरूंकडे, स्वामी माधवनाथांच्याकडे घेऊन गेले। अशा प्रकारे परमार्थाच्या पाऊलखुणा दाखवून वाटचाल सुरू केली। त्यानंतर पूजनीय स्वामी माधवनाथांचा सहवास, केंद्रात रेग्युलर उपस्थिती, साधना या सर्वांच्या सहाय्याने 2 वर्षे कशी भुरकन उडून गेली कळलेच नाही। त्या काळी देखील शरणागतता, अनेक तरुण साधकांची केंद्रातील साधना, शिस्त, अभ्यासवृत्ती, आपल्या सद्गुरूंविषयींचे पराकोटीचे भाव, निष्ठा, श्रद्धा, ध्येयप्रेरितता, झोकून देण्याची वृत्ती, एकंदरीत स्वामीमुळे झालेले अनेक साधक बघून मी थक्कच झाले होते। स्वामी माधवनाथ मला एकदा म्हणाले होते, तू मकरंदकडून आली आहेस ना, मला मग अजिबात तुझी काळजी नाही, तुझे सर्व काही व्यवस्थित होईल। त्यानंतर एक दिवस मी मकरंद नाथांकडे जाऊन मला हे सगळं कितपत जमेल, मला खूप टेन्शन आलंय असं सांगितलं. त्यावर नित्य नियमाने केंद्रात येत राहिल्यास सर्व काही जमायला लागेल असा त्यांनी मला दिलासा दिला आणि मी केंद्रात श्रवण करण्यास परत यायला सुरुवात केली. काही दिवस चालल्यावर एकदा मकरंदनाथांना विचारले, मला ध्यानाची प्रक्रिया परत एकदा समजावून सांगाल का? लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला घरी बोलावले. मी समोर आसनावर बसून परत ध्यानाची सर्व प्रक्रिया गुरु परंपरेसकट, प्रार्थनेसकट, सोहम श्वासासकट समजावून सांगितली. गुरु कामधेनु गाय भक्तान घरी उभत असे. मला चांगलं आठवतंय तो दिवस हरतालिका व्रताचा होता. त्या प्रसंगापासून त्यांची साधनेविषयीची आस्था, गुरु कार्यावरील अत्यंतिक प्रेम, सद्गुरूंविषयीचे प्रेम, आपल्या समवेत सर्वांना घेऊन जाण्याची वृत्ती या व अशा अनेक गुणांविषयी खूपच आकर्षण वाटायला लागलं. पण या सर्व गोष्टी मोठ्या जोमाने ते करू शकले ते आपल्या लाडक्या मधुराताईंमुळे. त्यांची उदंड साथ, सेवा, समर्पण, स्वार्थ त्याग, पतिनिष्ठा, गुरुभक्ती अशा चढत्या वाढत्या क्रमांकडे पाहिलं की त्यांच्याविषयीचं प्रेम अधिकच जुडावत जाते. गुरुपूजनाच्या दिवसात सकाळी प्रथम स्वामीजींची पूजा मधुरांताईंकडून होते तेव्हा त्या दोघांमधील गुरुशिष्य भावाची प्रतिमा डोळ्यात साठवताना दृष्टी अपुरी पडते. अशा आदर्श जोड्या भगवंत मोठ्या कौशल्याने घडवतो म्हणे. स्वामी मकरंदनाथ जसे प्रत्येक गोष्ट करताना आपल्या स्वामींना, माधवनाथांना या प्रसंगी काय वाटेल याचा विचार करतात, तसेच आपल्या मधुराताई देखील त्यांच्या प्रत्येक कृतीपूर्वी स्वामींना विचारून सांगते असे म्हणतात. अशा एकरूपतेमुळे, तन्निष्ठतेमुळेच अवघ्या 32व्या आणि 28व्या वर्षी ते दोघ जण आपल्यासारख्या साधक विश्वाचे गुरु पिता आणि गुरु माता होऊन गेले. दिवस सरत होते. दरवर्षीप्रमाणे 1996 साली देखील गुरु पौर्णिमेच्या पूजनाला सुरुवात झाली. 27 जुलै 1996 रोजी ज्यांची परम पवित्र साजिरी गोजिरी गुरुमूर्ती माझ्या अंतकरणात प्रतिष्ठापित झालेली होती त्या माझ्या प्राणप्रिय स्वामी माधवनाथांच्या पूजनाचा सोहळा झाला. मोठ्या प्रेमभरीत नजरेने एक हात उंचावत गोड प्रसन्न मंद स्मित करत स्वामीजींनी भरभरून आशीर्वाद दिले. खूपच शांत समाधानी अशा अवस्थेत तेथून बाहेर पडल्यावर स्वामीजींच्या प्रकृतीची एकदम चिंता वाटून मन स्तब्ध झाले आणि विचाराला, स्वामीजी म्हणतात आनंदात राहा, आत्ताच्या क्षणी आपण काय केले असता आपल्या स्वामींना खूप आनंद होईल. विचार येतात माझी गाडी साखरे महाराजांच्या मठाच्या दिशेने निघाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या चौकशीसाठी आज जाऊन आपल्या हृदयस्थ असणाऱ्या स्वामीजींच्या पूजनानंतर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे घरात यथासांग पूजनाने त्याच दिवशी आगमन झाले. त्यानंतर शारद दिवसात 30 जुलै 1996 गुरु पौर्णिमा या परम पावन दिनी स्वामीजींनी आपल्या देहाची खोळ उतरवली आणि आपली प्राणज्योत त्यांच्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणावर समर्पित केली. सर्व साधक विश्वाविश्वावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर केंद्र तर नियमित चालू होतेच पण स्वामीजींची अनुपस्थिती सर्वांना हुरहुर लावत होती. आत्मबोधाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा सूर्यच मावळला होता. अशातच स्वामी मकरंदनाथांच्या गुरुभक्ती, सद्गुरु निष्ठा, स्वामी कार्यांवरील जीवापाड असलेले प्रेम आणि जिद्द या दैवी गुणांनी त्यांना झळझळून उभे केले आणि आपले सुहृद गुरुबंधू यांच्या सहाय्याने परत केंद्राच्या कार्यक्रमांना सर्व बाजूंनी अंकुर फुटले. भगवंताचे कार्य अति पवित्र असल्याने पुन्हा मूळ धरून जोमाने भैराला येणार याची अनेक साधकांना खात्रीच होती. सद्यस्थितीत हे कार्य तर विलक्षण भैराला आपण आलेले आपण सर्वजण अनुभवत आहोत. मला तर नेहमी असं वाटतं की प्रथम स्वामी मकरंदनाथांना भगवंतांनी जन्म दिल्यामुळे माझ्यासारख्या अजाण लेकराला जन्माला घालण्याचे त्यांनी धाडस केले. कारण स्वामी मकरंदनाथांनी मला बोटाला धरून त्यांच्या सद्गुरूंकडे नेले, आत्मज्ञानाची वाट दाखवली, स्वधर्म कर्मातून यज्ञ याजन शिकवले, अमृत लहरींची चुणूक दाखवली, परमार्थाच्या पाऊलखुणांवरून चालवत आहेत, सतत साधकांच्या सांगाती राहून आत्मबोधाच्या वाटा मोकळ्या करून देत आहेत, जय जय देव श्री गुरुचा गजर नामरूपाने करायला शिकवत आहेत, त्यातून आपल्या जीवनात नित्य नूतन आनंद भरत आहे. व्यवहारकाळी आपण अलर्ट असलो तर उद्याच्या साधनेला पुष्टी मिळणार आणि साधना ध्यान चांगले झाले तर दिवसभराच्या कर्मावर त्याचा चांगला परिणाम होणार हे सर्व मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. परंतु स्वामीजी, कधी जमत नाही असं वाटलं तर सत्संगात होणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून परत संवेग वाढतो. आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे नकळत उत्तर मिळून जाते. मध्यंतरी 50 गाठलेल्या साधकांनी निम्म वय झाले असं जेव्हा सांगितलं तेव्हा आपल्या वयाची मर्यादा लक्षात घेऊन तुथड आयुष्य संपल्याची वास्तवाची जाणीव स्वामीजी आपणच करून दिली. अशावेळी आपोआपच आम्ही अंतर्मुख झालो, सत्याचा स्वीकार केला. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन चालू होते, परंतु बाकी केंद्रातून प्रकाशित होणारी पुस्तके ग्रंथ यांचे वाचन सोपे वाटायचे. ज्ञानेश्वरीच्या वाचनातून म्हणावे तितके समाधान मिळत नसल्याने स्वामींना विचारले, स्वामीजी मला परत ज्ञानेश्वरीचे वाचन पहिल्यापासून सुरू करायचे आहे. साधनेविषयी सद्ग्रंथांच्या अभ्यासाविषयी प्रश्न विचारले की हा गुरुमाऊलीला विशेष आनंद होतो. एका क्षणाचाही विलंब न करता स्वामीजी म्हणाले की ज्ञानेश्वरी ग्रंथ व स्वरूपानंद स्वामींचे अभंग ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ समोर ठेवून त्याचे एकत्रित वाचन सुरू करावे. दोन्ही ग्रंथांमधील ओव्यांचा इंडेक्स तयार करावा. मला इंडेक्स या शब्दाचं भयंकर कुतूहल वाटलं आणि लगेच देसाई काकांच्याकडे जाऊन अभंग ज्ञानेश्वरी आणली. अशा प्रकारे स्वामीजींनी माझ्याकडून चांगली साधना होण्यासाठी आणखी नवीन एक दिशा दिली. स्वामीजींच्या आठवणींमध्ये आपण रमलो की दुसरं काहीच सुचत नाही, वेळ काळाचे भान देखील राहत नाही. आणखीन एक प्रसंग मला आठवतोय, तो मी तुमच्या बरोबर शेअर करते. मला स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला होता. मी गुरुकृपांकित होते. ही जरी माझ्या जीवनाची दिशा बदलवणारी अत्यंत महत्वाची गोष्ट असली तरी घरची परिस्थिती या गोष्टींसाठी अजिबात अनुकूल नसल्याने अनिवार्य इच्छा असून देखील मी माझ्या स्वामींना माधवनाथांना व सौसल्लाईंना घरी पूजनासाठी बोलवू शकत नव्हते. त्यावेळी मी खूप व्याकुळ होत असे, खूप रडत असे, परंतु शेवटपर्यंत मला ते करता आले नाही. पूजनीय स्वामीजींनी देह ठेवल्यावर 2-3 वर्षांनी घडलेला प्रसंग आठवतोय. पूर्वी आत्ताच्या मानाने साधक वर्ग खूप कमी होता. स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरातही माझ्या घराजवळ राहणाऱ्या सद्भक्त नाना वाकणेकरांच्याकडे येणार होते. ऑफिसमधून मी नुकतीच आले होते व स्वामींना फोन करून माझ्या घरी पण थोडा वेळ येण्याची विनंती केली. माझ्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. अगदी अल्प काळात बाहेर जाऊन बरोबर सद्गुरु पूजनाची तयारी केली होती. स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरातही माझ्या घरी आले होते. स्वामी माधवनाथ व सौ सल्ला मातोश्रींच्या रूपात ही साक्षात लक्ष्मीनारायणाची जोडी आपल्या देहाला आणि घराला पवन पवित्र करण्यासाठी आली आहे असा भाव जागृत झाला होता. मोठ्या कनवाळूपणे व अत्यंत प्रेमभराने स्वामी व मधुरातेंनी आम्हाला आशीर्वादाचे दान दिले होते आणि आम्ही त्यांच्या सद्गुरु कृपेच्या वर्षावर चिंब नाहून निघालो होतो. त्यानंतर 2007 नवीन वास्तू झाल्यावर स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताईंच्या पूजनाचा व भजनाच्या कार्यक्रमाने नवीन वास्तूलाही पवित्रतेचा स्पर्श झाला. असे आपले स्वामी माधवनाथ, मकरंदनाथ, सौ सल्ला मातोश्री आणि मधुराताई त्यांनी आपल्या भोवती जीवनाची एक चौकट आखली आहे आणि या चौकटीत आपण सुखेनैव आनंद उपभोगत आहोत. त्यांच्या दैवी गुणसंपदतेचे परिशीलन करण्याची धडपड करीत आहोत. मार्च महिन्यात प्रकाशित झालेले आपल्या स्वामींचे चरित्र म्हणजे आदर्श शिष्यापासून सद्गुरु पदाधिष्ठित झालेल्या जीवनाची उकलच आहे. त्यातील सर्वांनाच मी पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार करते. स्वामीजींच्या शेकडो दैवी गुणांकडे पाहिले की असे वाटते एक एक गुणाचा अभ्यास करायला आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. या गुरुस्तवनाच्या प्रसंगी मी स्वामीजींजवळ प्रसाद मागते की मला तुमचा अखंड सहवास लाभो, तुमचे सदैव स्मरण असो व जास्तीत जास्त जोमाने सेवा व साधना हा देह पडेपर्यंत माझ्याकडून घडो.
आता त्या म्हणल्या तसं खरोखरीच स्वामीजींचं आपल्या सगळ्यांकडेच अत्यंत बारीक असं लक्ष आहे, पारमार्थिक पण आणि व्यावहारिक पण. यानंतर स्वामीजी म्हणत असत की एक प्रवचन केलं की ते एका अभंगाच्या बरोबरीने आहे. स्वामीजींना, स्वामी माधवनाथांना, स्वामी मकरनाथांना गाण्याची किंवा अभंगाची ही खूप गोडी असलेली आपण सगळेजण बघतो. आपल्या केंद्रात देखील कुंभस्करांचे कार्यक्रम किंवा आपल्या इथले देखील जे काही चांगले अभंग गाऊ शकतात त्यांचे कार्यक्रम ह्या ऐकायला स्वामीजींना खूप आवडतं. तर आता सद्भक्त श्रेयस जोगळेकर एक अभंग सादर करेल.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आ आ आ, 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 आ आ गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा जाता दृढ़ विश्वासु ऐसा जाता दृढ़ विश्वासु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु देव कयाता अंकिला स्वये संचरा त्याते घरा देव तयाता अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा स्वये संचला परेशु परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बासौशय गुरुदेव देव 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 एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बासौशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बासौशय गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा जाता दृढ़ विश्वासु ऐसा जाता दृढ़ विश्वासु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु
हरिओम दास मला आठवते तसं श्रेयस हा खूप लहानपणापासून असा गातोय आपल्या केंद्रामध्ये सेवा सादर करताना खूप लहानपणापासून तो अभंग देखील म्हणायचा त्याच्या आवाजावरूनच त्याची तयारी ही कळून येते आणि आपले कान देखील किती तयार झालेत हे देखील आपल्याला कळलं. मगाशी मी जसं म्हणलं की स्वामीजींचं आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही गोष्टींवर अत्यंत बारीक असं लक्ष आहे तर त्या दृष्टीने आपल्याकडनं देखील आपले जे व्यवहार आहेत पारमार्थिक असो किंवा प्रापंचिक असो हे अत्यंत सावधपणे व्हायला हवेत तरच त्याचा त्यांना त्यातनं त्यांना चांगलं वाटेल असं वाटतं. कारण आपल्याकडनं जर गैरव्यवहार झाले तर ते त्यांना आवडणार नाही. बारीक लक्ष कसं आहे म्हणजे व्यवहारात सुद्धा हे मला एका गोष्टीवर नाही इथे सांगावं असं वाटतं. साधारण 2001-2002 ची गोष्ट असेल मी नवीन इंडिका गाडी घेतली होती आणि त्यावेळेस स्वामीजींना त्यांच्या दुधिया हाऊसिंग सोसायटी पासून ते अध्यात्म मंगलधाम इथे नेण्याची सेवा माझ्याकडे होती. आम्ही दोघंच गाडीत होतो. त्यावेळेस स्वामीजींनी गाडी बघितली बाहेरनं बघितली आतनं देखील इंटिरियर वगैरे सगळं चेक केलं बघितलं आणि खूप कौतुक केलं. समोर जे ग्लास वरती जी पुढची ग्लास असते त्याच्या वरती एक गॉगल असा गॉगल ग्लास टिंट ज्याला आपण म्हणतो तशी केलेली होती निळा कलर ज्याला म्हणतो आपण तसा आणि ते बघून देखील ते सनवायझर म्हणतात त्याला ते बघून त्यांनी त्याचं कौतुक केलं की किती छान हे दिली आहे सोय. तसंच येताना पुन्हा अंधार झाला होता तर त्या गाडीचे जे डिपर लाईट्स असतात ते पुढच्या चालकाच्या डोळ्यावर येत नाहीत हे बघून देखील त्यांनी त्या लाईट्सचं कौतुक केलं होतं. म्हणजे बसल्या बसल्या त्यांनी किती गोष्टी बारकाईने बघितल्या हे ह्या प्रसंगावरनं मला सांगावं असं वाटलं, म्हणून तुमच्याबरोबर हा प्रसंग शेअर केला. खरोखर आश्चर्य वाटलं मला. अशा प्रकारचे अनेक गुण त्यांच्या अंगी आपल्याला असलेले दिसतात, पण मुख्य जो भावतो आपल्याला तो म्हणजे त्यांचा साधा आणि सरळ स्वभाव आणि वागणं, त्यांचं आणि मधुरा मावशीचं अर्थातच. त्यामुळे त्या दोघांचंही आपल्याला खूप प्रेम असं वाटतं. तसंच त्या जोडीला आता जसं त्या मानसीताईंनी सांगितलं की त्यांची गुरुनिष्ठा हे बघून देखील खूप कौतुक वाटतं. स्वामीजींबद्दलचं त्यांचं प्रेम, त्यांच्या कार्यावरचं प्रेम, त्यांची निष्ठा हे बघून देखील आपल्याला अवाक व्हायला होतं. पांडुरंगाचं नुसतं नाव देखील काढलं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याखेरीज राहत नाही. राम, कृष्ण, स्वामीजी ही नुसती नावं घेतली तरी त्यांना त्यांचे भाव भरून येतात. खरोखरीच या त्यांच्या सगळ्या गुणांमुळेच आपण सगळेच जण, म्हणजे स्वामी माधवनाथांचे देखील अनुग्रहित आणि स्वामी मकरंदनाथांचे देखील अनुग्रहित, त्यांच्या चरणी पादपद्मी कधी स्थिरावलो हे कळलं देखील नाही. असेच अनेक साधक जे स्थिरावले त्यापैकीच एक म्हणजे सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी. आता मी म्हणलं बँक ऑफ इंडिया, आता जास्त बँकेबद्दल बोलत नाही, तर तो देखील तिथे सर्व्हिसला आहे आणि बरीच वर्ष मला वाटतं 89 पासून तो स्वामीजींकडे येतोय. तो आता आपले भाव स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल. वैशिष्ट्य म्हणजे तो केंद्राच्या प्रत्येक कार्यात सहभागी असा असतो हे आपल्या सगळ्यांना इथे माहिती असेलच. तर राजू आता आपलं मनोगत सादर करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचे तंतोतंत वर्णन करणारी ही प्रार्थना आहे. स्वामीजींनी अत्यंत कृपाळपणे जवळ करून 23 वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की स्वामीजींची आठवण झाली नाही. परीट घडीचा पांढरा शुभ्र कुडता तसेच पांढरे शुभ्र धोतर, गोरे पान, उंच पुरे, स्वामीजी नुसते पाहणे हे देखील एक आल्हाददायक असे. सद्गुरु सवन करायचे आहे असे समजले आणि मन स्वामीजींच्या आठवणींनी एकदम हळुवार होऊन गेलं. 1989 चा तो काळ होता. त्यावेळेला माझे वय 25-26 होते. बँकेत नोकरी होती, घरचे उत्तम संस्कार होते, खूप मोठे ध्येय होते असे नाही, पण स्वच्छ, सुंदर, आनंदी, आदर्श जीवन असावं अशी खूप इच्छा होती. त्या सुमारास स्वामीजी भेटले. त्यांचे जीवन पाहून आदर्श जीवन कसे असायला हवे हे लक्षात येऊ लागले. समाजामध्ये रूढ असलेला परमार्थ आणि स्वामीजी सांगत असलेला शुद्ध परमार्थ यातील फरक हळूहळू समजायला लागला आणि स्वामीजींच्या चरणी येत राहिलो. स्वामीजींकडे मी माझ्या आईमुळे येऊ लागलो. स्वामीजींना प्रथम भेटलो माया अपार्टमेंटमध्ये. वयानी लहान असून सुद्धा स्वामीजी माझ्याशी आहोजाव बोलत होते. माझी सर्व माहिती अत्यंत प्रेमाने विचारली आणि ये जा असे सांगून आनंदात राहा असा आशीर्वाद दिला. मातोश्री सरलाताई तिथेच उभ्या राहून सर्व ऐकत होत्या. नऊवारी साडी नेसलेल्या, आंबाडा घातलेल्या गोऱ्यापान मातोश्री दैवी भासत होत्या. स्वामीजींच्या ये जा या शब्दात काय जादू होती माहिती नाही, पण मी स्वामी परिवाराचा कधी होऊन गेलो ते समजलेच नाही. 1990 ते 1994 हा काळ स्वामीजींच्या सहवासातला सुवर्णकाळच होता. स्वतःच्या शरीराची यंकीचीही काळजी न करता स्वामीजी केंद्रासाठी आणि साधकांसाठी चंदनासारखे झिजत होते. प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव, रूप आणि नाव लेऊन या, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्ताशी काजे जन्मा आलो. हेच खरे. दर रविवारी सकाळी अध्यात्म धाम इथे, मंगलधाम इथे ध्यानाला येताना स्वामीजी अंगावर उपरणं, धोतर असे येत असत. एक तास ध्यानात पूर्ण रंगून जात असत. ध्यान संपण्याच्या आधी मातोश्री स्वामीजींना हळुवार स्पर्श करत असत. त्यानंतर स्वामीजी डोळे उघडून सर्व साधक वर्गाकडे किलकिल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकून हरी हरी असे म्हणत असत आणि स्वतः नमस्कार मुद्रेमध्ये आशीर्वाद देत असत. हे सर्व अजून जसेच्या तसे नजरेसमोर आहे. बाजीराव रोडवर सत्यसाई निलयम या वास्तूमध्ये दर सोमवारी संध्याकाळी स्वामीजींची बहारदार प्रवचने चालू होती. त्या सुमारास मी खडकी शाखेत होतो. दर सोमवारी प्रवचनासाठी बँकेतून 15 मिनिटे लवकर निघून स्वतःच्या गाडीने धावत पळत प्रवचनाला येत असे. त्या सुमारास या प्रवचनाची वेळ आणि स्थळ बदलण्याचा विचार चालू होता. एके दिवशी सोमवारच्या या प्रवचनात स्वामीजींनी हा विचार सगळ्यांना बोलून दाखवला आणि म्हणाले, मला असेही लक्षात आले आहे की या प्रवचनाला येण्यासाठी काही मंडळी ऑफिसमधून वेळेच्या अगोदर निघून गडबडीने इथे येतात. हे असे करणे बरोबर नाही. हे ऐकून मी चाटच पडलो. 18 नोव्हेंबर 1989 शनिवारी मला आणि माझ्या लहान भावाला इतर साधकांबरोबर माया अपार्टमेंटमध्ये अनुग्रह देऊन स्वामीजींनी कृतकृत्य केले. त्या दिवशी स्वामीजी पूर्णतः ब्रह्मस्वरूप भासत होते. सोळे नेसलेले अंगावर उपरण घेतलेले स्वामीजींनी सर्वांना आसनस्थ होण्यास सांगितले. अनुग्रहाच्या खोलीत अप्रतिम सुवास जरवळत होता. खूपच प्रसन्न वातावरण होते. स्वामीजींनी सर्वांना मी देह मन बुद्धी पेक्षा कसा वेगळा आहे, मी आत्मा आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले आणि ध्यानाची प्रक्रिया सांगून सर्वांना ध्यानाला बसवले. फक्त स्वामीजींच्या सोहम श्वासाचा आवाज घुमत होता. नंतर सर्व काही शांत शांत होऊन गेले. आपण खूप आनंदात आहोत असे जाणवत होते. अलौकिक अशा शांतीचा प्रत्यय दिवसभर जाणवत होता. स्वामीजींशी बोलावे असे खूपदा वाटे, पण आदरयुक्त भीती वाटे. त्यावेळी स्वामीजींच्या अवतीभोवती एवढी मंडळी असत की वाटे स्वामीजी आपल्याला व्यक्तिगत ओळखत तरी असतील का, त्यांच्या सेवेची संधी आपल्याला तरी मिळेल का. कदाचित हे भाव स्वामीजींपर्यंत पोहोचले असावे. 11 नोव्हेंबर 1990 या दिवशी रविवार होता. त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी स्वामीजी व मातोश्री सरलाताईंना केंद्रात कारने नेणे आणण्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. सकाळी कार घेऊन मी माया अपार्टमेंटला पोहोचलो. मनावर खूप दडपण होते. स्वामीजी आणि मातोश्री तयारच होते. स्वामीजी अगदी सहजपणे माझ्या शेजारी येऊन बसले. गाडीतून जाताना इतक्या सहजतेनी ते माझ्याशी बोलत होते की मी त्यांच्या अगदी ओळखीचा आहे, नेहमीचा आहे असे मला वाटून गेले. असाच आनंद संध्याकाळी मिळाला. संध्याकाळचे केंद्र संपल्यावर अध्यात्म मंगलधाम इथे स्वामीजी थोडा वेळ खाली एका खोलीत बसत असत, नवीन साधकांना भेटत असत, त्यानंतर निघत असत. त्या दिवशी सर्व कार्यक्रम आटोपल्यावर स्वामीजींना माया अपार्टमेंटमध्ये घेऊन आलो. त्यावेळी स्वामीजी गाडीतून उतरले. मी त्यांना नमस्कार केला तर मला म्हणाले, दमला असेल ना. सकाळपासून तुझी खूप धावपळ झाली असेल. मी निशब्द झालो. स्वामीजी मात्र आशीर्वाद देत देत निघूनही गेले. उडा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी हेच खरे. 1990 माझे लग्न झाले. त्याआधी स्वामीजींशी बोललो होतो तर स्वामीजी म्हणाले होते, ज्या मुलीशी लग्न ठरेल तिला प्रथम केंद्रात घेऊन ये. त्याप्रमाणे सौ अनुला स्वामीजींचे दर्शन झाले. तिने स्वामीजींना प्रथमच पाहिले होते. स्वामीजींना नमस्कार करताना तिचे भाव भरून आले. स्वामीजी लगेच म्हणाले, हा भाव हा असा पाहिजे, तुम्हा दोघांचा संसार आणि परमार्थ उत्तम होईल. तरुण साधकांना कायमस्वरूपी केंद्रात येता यावे यासाठी स्वामीजींची तळमळ असे. ते काळजी घेत असत. अनेक साधक साधिकांची लग्ने स्वामीजी ठरवत असत की जेणेकरून ही मंडळी केंद्राच्या बाहेरच्या वातावरणात जाणार नाही. 1995 सप्टेंबर महिन्यात माझे सासरे जे ठाण्याला राहत असत ते 4 दिवसांसाठी पुण्याला माझ्याकडे आलेले होते. सोबत सासूबाई पण होत्या. ते ज्या दिवशी सकाळी परत ठाण्याला निघणार होते त्याच दिवशी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. एवढा अचानक आणि जवळच्या व्यक्तीचा मृत्यू प्रथमच अनुभवत होतो. आम्ही दोघेही आतून फार हादरलो होतो. त्यावेळेला माझे आई वडीलही पुण्याच्या बाहेर होते. सो अनुला यातून सावरणे खूप कठीण जात होते. अनेक दिवस तिचा याला खूप त्रास तिचा या गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता. एक दिवस स्वामीजींना भेटलो. त्यांना हे सर्व सांगितले तर ते म्हणाले, हा झालं ते खूप वाईट झालं. देह असाच नश्वर आहे. कोणाचाही देह कधीही जाऊ शकतो. म्हणून साधना फार महत्वाची आहे. मी कोण, देह कोण हे समजून घेतले पाहिजे. यापुढे अजिबात दुःख करू नकोस. या शब्दानंतर आश्चर्यवत सवानू यातून हळूहळू बाहेर पडली. तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. 1994 नंतर स्वामीजी निधून असत तरी पण पूर्ण आनंदात असत. एवढ्या आजारपणातही भावे प्रशालित झालेल्या कार्यक्रमात स्वामीजी म्हणाले होते, बचेंगे तो और भी लढेंगे. सर्व साधक वर्ग उभा राहून स्तब्ध झाला होता आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वामीजींचे स्वागत करत होता. सर्व साधक वर्ग पूजनीय स्वामी आणि मातोश्री सरलातेंच्या प्रेमळ पंखाखाली निश्चिंत असताना अचानक 1996 गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी स्वामी माधवनाथ त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी विलीन झाले. प्रचंड पोकळी निर्माण झाली. एका माऊलीने आपले लेकरू दुसऱ्या माऊलीच्या कुशीत ठेवावे तसे आपण अलगद स्वामी मकरंदनाथ यांच्या कुशीत कधी स्थिरावलो हे समजलेही नाही. स्वतःला झालेले सद्गुरु विरहाचे दुःख बाजूला सारून स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताई सर्व साधक विश्राचे माय माऊली होऊन राहिले. तेच प्रेम, तीच ओढ, सर्व काही पुढे जसेच्या तसे चालू झाले. भेदाभेद अवघे मावळले, गुरु शिष्य एकची झाले. स्वामी मकरंदनाथ यांचे चरित्र सध्या वाचत आहे. त्यांना हा काळ किती कठीण गेला असेल हे वेगवेगळ्या ते किती वेगवेगळ्या मानसिकतेतून गेलेले असतील हे पाहिलं की अंगावर काटा येतो. एवढी स्थित्यंतर घडत असतानाही स्वामी मकरंदनाथांची स्वतःची साधना कधी सुटली नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधकाला सोहम साधना सांगून ती त्याला जमेपर्यंत ते मार्गदर्शन करायला तयार असतात. रोजच्या दिनक्रमामध्ये साधनेच्या अनुषंगाने बारीक सारीक युक्त्या सांगतात, त्या अंमलात आणल्यावर जमतात हे स्वामीजींना कळल्यावर आपल्यापेक्षा त्यांनाच फार आनंद होतो. स्वामीजींना एकदा विचारले होते की मनात खूप प्रश्न येतात, तुम्हाला विचारावेसे वाटतात, तर काय करावे? तर स्वामीजी म्हणाले, अरे तू मला लहान भावासारखा आहेस, तुला केव्हाही वाटले तर फोन करून घरी येत जा. स्वामी माधवनाथांनी मला शुद्ध परमार्थाच्या मार्गावर आणून सोडले आहे. आता हा बोध माझ्यामध्ये पक्का करण्याचे काम स्वामी मकरंदनाथ करत आहेत असा माझा भाव आहे. स्वामीजी आणि पूजनीय सौ मधुराताईंना एकदा आमच्या घरी जेवायला याल का असे विचारले तर लगेच ते हो म्हणाले. दोघेही मुलांसह अगदी सहज घरी आले. अगदी साधा पिठलं भाकरीचा बेत होता. स्वामीजींना तो खूप आवडला. माझ्या आई वडिलांशी खूप गप्पा मारल्या, खूप आनंद झाला. पूजनीय स्वामी माधवनाथ घरी यावेत ही इच्छा स्वामी मकरंदनाथांनी पूर्ण केली. त्यानंतर आजपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात स्वामीजींचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे. स्वामीजींची सर्व भावे सेवा करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तशा प्रकारे योग्य रीतीने स्वामीजी प्रत्येकाला सेवेची संधी देत असतात. सध्या चालू असलेली दर रविवारची प्रवचने, गुरुवारचा सत्संग आणि दर महिन्यात होणारी शिबिरे आणि केंद्रातील इतर सर्व कार्यक्रम याचा विचार जर केला तर ज्या उंचीवरून आपण शुद्ध परमार्थ ऐकत आहोत त्यावरून परत एकदा सुवर्णकाळ चालू आहे असे निश्चित जाणवते. या सर्वाचा कळस म्हणजे नुकताच झालेला श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. अशा भव्य दिव्य सोहळ्याचे आपण एक साक्षीदार झालो हे आपले भाग्य आहे. स्वामीजी म्हणतात, आपण कायम भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करत असतो त्यामुळे आताचा क्षण आपल्या हातून सुटून जातो, पुढचा क्षण आपल्याला ठाऊक नसतो. या सर्वांची परिणिती म्हणजे आपण या क्षणातले आपले जीवन दुःखी करून घेतो. तसे होऊ नये म्हणून आपण स्वामी चरणी आलेलो आहोत. स्वामीजी आपल्याला ब्रह्मानंद देण्यासाठी तयार आहेत. आपल्याला फक्त स्वामीजी सांगतील त्याप्रमाणे मनापासून वाटचाल करायची आहे. सुरुवात झालेली आहे, शक्ती तेच पुरवणार आहे. मनात कोणताही विकल्प न आणता चालत राहणे हे आपले काम आहे. अशा सद्गुरु माऊलीचे प्रेम अखंड मिळत राहो म्हणून शेवटी म्हणावेसे वाटते. तुझी या प्रेमा उपमानाही म्हणून शरण तुझी पायी, शरण शरण तुझी पायी. श्रीराम.
आता राजूनी जसं सांगितलं की ते आपल्या साधनेबद्दल खूप सतर्क असे असतात. मला आठवत आहे स्वामी माधवनाथांची एक गोष्ट की मी खेड शिवापूरला एसटीनी त्यावेळेस सर्व्हिसला जायचो. लांब होती कंपनी त्यामुळे साधारण पाऊण तास तरी लागायचा तिथे पोहोचायला. तर नवीन नवीन केंद्रात पण यायला लागलो होतो आणि नित्यपाठ वाचावेत असं मलाही वाटत होतं कारण बरेच जणांचे नित्यपाठ पाठ देखील होते आणि मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं. तर माझ्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की एसटीचं जाताना खरं तर नाम वगैरे असं घ्यावं आणि नेत्यपाठ वगैरे इथे केंद्रात आल्यावर किंवा घरी असताना जरी पाठ केलं वाचलं तरी हरकत नाही, पण ते मनामध्ये सारखं घर करून राहिलं. मी एकदा स्वामीजींना भेटलो, सकाळचीच वेळ होती, स्वामी त्यांच्या पलंगावर पहुडले होते, बंडी घातलेली होती त्यांनी पांढरी, आणि मला म्हणले ये ये आतमध्ये ये. मग आतमध्ये गेलो, तसं म्हणले काय काय विचारायचं आहे तुला, तर म्हणलं स्वामीजी मनामध्ये एक जरा प्रश्न असा आहे की मी एसटीनी जर ह्याला जातो कंपनीमध्ये तर जाताना नाम घ्यावं का नित्यपाठ पाठ करावा, असं एक शंका माझ्या मनामध्ये सारखी घर करून राहिली, ती तुम्हाला विचारावशी वाटते. तर तडक स्वामीजींनी मला उत्तर दिलं की नाही, नित्यपाठ पहिले वाचायचे, मग एसटीमध्ये बसल्यावर तू नित्यपाठ पाठ कर आणि नाम वगैरे इतर वेळेस बसून घ्यायचं. तर तेव्हापासून म्हणजे कसं साधनेच्या बाबतीत ते आपल्याला लगेच सांगतात, मार्गदर्शन करतात, हे हा आता राजूनी सांगितलेल्या आठवणीमुळे लक्षात आलं, तो प्रसंग एक सांगा असा वाटला मला. खरोखरी स्वामीजींनी जे काही इथे केंद्रामध्ये उपक्रम चालू केलेत आपल्यासाठी, आता जी काही आपण सद्गुरु स्तवन केली करतो आहोत, तर त्याच्यातनं स्वामीजींना जर काही अभिप्रेत असेल तर ते म्हणजे आपली चित्तशुद्धी होऊन त्या बोधात स्थित होणं, हे खरं तर स्वामीजींना या सगळ्यातनं अभिप्रेत आहे, आपली प्रगती करून घेणं. रविवारची त्यांची प्रवचनं, रविवारचे सत्संग, गुरुवारचे सत्संग, तसंच अनुषंगिक साधना, भूगावची शिबिरं, हे सगळं कशासाठी असेल तर तो बोध आपल्यामध्ये पक्का व्हावा, की जेणेकरून आपण त्या बोधातनं कधी खाली येऊच नाही, याच्यासाठी हे सगळे उपक्रम त्यांनी आठवड्यातनं 4 ते 5 दिवस जवळजवळ आपल्यासाठी चालू केलेले आहेत. आपण व्यवहारखाली हे टिकवणं हे खरं तर त्यांना अभिप्रेत आहे, म्हणजे आपले व्यवहार हे त्या बोधात त्या बोधा बरं हुकूम होणं, हे खरं तर स्वामीजींना इथे आपल्या सगळ्यांना सांगायचंय. आणि आपली प्रगती किती झाली हे त्यांच्या समोर बसून त्यांना बरोबर कळतं आणि प्रत्येकाला त्या दिशेने ते मार्गदर्शन करतात, त्यामुळे ते आपल्या समोर येऊन रोज बघत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला तो डोस ज्याला म्हणता येईल तसा तो देत देखील असतात, तर त्याला आपण पात्र देखील व्हायला हवं. तर स्वामीजींना या आजच्या खरं तर पावन पवित्र दिवशी ही प्रार्थना किंवा असं आश्वासन स्वामीजी द्यावंसं वाटतं की खरोखरीच तुम्हाला अभिप्रेत असे व्यवहार त्या बोधासहित आमच्या सगळ्यांकडनं घडू देत आणि तो बोध आमच्या ठिकाणी स्थित होऊन तुम्हाला अभिप्रेत असणारा जो रोजचा दिवस दिनक्रम जो आहे तो अत्यंत आनंदात समाधानात शांतीत असा खरं तर व्यतीत होऊ देत, त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद मात्र आम्हाला हवे आहेत. हरिओम तत्सत. यानंतर सद्भक्त दिलीपदादा शेठ आणि सद्भक्त सौ संगीता शेठ हे स्वामीजींचं औक्षण करतील. यानंतर स्वामीजींची स्वामी माधवनाथांची आरती आणि स्वामी मकरनाथांची आरती ही स्वामीजींच्या फोटो समोर होईल. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील, त्यांच्या पाठोपाठ आपण म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा कृपाळु तो ज्ञान देवी पाजेसी अमृत ओवी देसी जाणीव आगळी अजान आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण दावीसी आरदा आरती माधवनाथ संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधवनाथ दास भक्ति ने पाई तो माथा आरती माधवनाथ ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावर देवी अनामाथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी रंगुनी परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंद रमता वारो आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा सोहम हंसारूढ राहुनी शांतविसी आरता स्वामी तू शांतविसी आरता नाथ पंथीची खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरण यै मेघा दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा वाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।